नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वाहन उद्योगात हरित तंत्रज्ञान संशोधनावर केंद्र सरकारचा अधिक भर, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नाशिक इथल्या आगामी कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचं दर्शन घडवणारा महाकुंभ उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारचं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना. पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू आणि राष्ट्रीय खेल पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान. आता सविस्तर बातम्या. वाहन उद्योगात हरित तंत्रज्ञानाच्या संशोधनावर आपल्या सरकारचा अधिक भर असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं भारत ग्लोबल मोबिलिटी एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गेल्या वर्षी भारताचं ऑटो क्षेत्र जवळपास 12% वाढलं. मेक इन इंडिया अंतर्गत तयार होणाऱ्या गाड्यांची निर्यातही वाढल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. जीवाश्म इंधनावरचा भार कमी करण्यासाठी हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं यावर भर देत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
आज हम एक ऐसे मोबिलिटी सिस्टम के निर्माण में जुटे हैं जो इकॉनॉमी और इकोलॉजी दोनों को सपोर्ट करे. एक ऐसा सिस्टम जो फॉसिल फ्यूल के हमारे इम्पोर्ट बिल को कम करे. इसलिए आज ग्रीन टेक्नोलॉजी, ईवीज, हाइड्रोजन फ्यूल, बायोफ्यूल्स, ऐसी टेक्नोलॉजी के डेव्हलपमेंट पर हमारा काफी फोकस है.
वाहन उद्योगावर बोलताना पंतप्रधानांनी दिवंगत रतन टाटा आणि ओसामू सुझुकी यांचं स्मरण केलं. वाहन क्षेत्रातल्या प्रगतीच्या वाटेवर मध्यमवर्गीय माणसांची स्वप्न पूर्ण करण्यात या दोघांचं मोठं योगदान असल्याची कृतज्ञ भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात पहिल्या 4 दिवसात 7 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं आहे. महाकुंभाच्या आज 5व्या दिवशीही भाविकांचा अखंड ओघ सुरूच आहे. अनेक भाविकांनी संत महात्यांच्या तंबूत जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि कथांचं श्रवण केलं. येत्या 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानासाठी 6 कोटींहून अधिक भाविकांच्या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक इथं 2027 ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचं दर्शन घडावं यासाठी एक मोठा महाकुंभ तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. या महाकुंभमध्ये देशभरातली मंदिरं, तीर्थक्षेत्र तसंच सांस्कृतिक वारशाचं भाविकांना दर्शन घेता येईल असं मोठं संमेलन केंद्र उभारण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. इतर सुविधांच्या नियोजनाचाही त्यांनी आढावा घेतला. स्वित्झर्लंड देशात दावोस इथं येत्या 20 ते 24 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात आणखीन गुंतवणूक आणण्याच्या हेतूनं या दावोस दौऱ्यात प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान संचालक या कृती दलाचे अध्यक्ष आहेत. गुगलच्या एआय विभागाचे प्रमुख नरेन कचरू, महिंद्रा समूहाच्या एआय विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवन लोढा, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजन वेळुकर यांच्यासह 16 जणांचा या कृती दलात समावेश आहे. या कृती दलाला आपल्या शिफारसी सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. एआय धोरण ठरवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. राज्यात सायबर सुरक्षा धोरण कार्यदलाची स्थापनाही आज करण्यात आली. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. या कार्यदलाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि संरक्षण करण्यात येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. आयशर टेम्पो चालकानं प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली. हे वाहन पुढे जाऊन उभ्या असलेल्या बसला धडकलं आणि हा अपघात झाला. मृतांमध्ये 4 महिला, 4 पुरुष आणि 5 वर्षाच्या एका बालिकेचा समावेश आहे. राष्ट्रीय खेल पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात देशातला सर्वोच्च क्रीडा सन्मान बुद्धिबळाचा जगज्जेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार आणि नेमबाज मनू भाकर यांना प्रदान करण्यात आला.
सुश्री मनू भाकर देश की सबसे उत्कृष्ट निशानेबाजी खिलाड़ियों में से एक हैं. उनकी उपलब्धियों में है 2024 ओलंपिक खेलों में व्यक्तिगत तथा मिश्रित टीम दोनों में कांस्य पदक. सुश्री मनु भाकर को निशानेबाजी में खेल में उनकी उत्कृष्ट उपलब्धियों को मान्यता प्रदान करते हुए वर्ष 2024 के लिए मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार प्रदान किया जाता है.
32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. क्रीडा प्रशिक्षकांना देण्यात येणारा द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांच्यासह 5 जणांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातला नेमबाज स्वप्निक कुसाळे आणि पॅरा अॅथलीट सचिन खिलारी याच्यासह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ज्येष्ठ खेळाडू सुचा सिंग आणि दिव्यांग जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना जीवन गौरव अर्जुन पुरस्कार देण्यात आला.
श्री मुरलीकांत राजाराम पेटकर देश के सबसे उत्कृष्ट पैरा तैराकी खिलाड़ियों में से एक हैं. उन्होंने 1972 में पैरालंपिक्स में स्वर्ण पदक, 1970 में राष्ट्रमंडल पैराफ्लेजिक खेलों में स्वर्ण पदक हासिल किए. श्री मुरलीकांत राजाराम पेटकर को पैरा तैराकी खेल में उनकी उत्कृष्ट उपलब्धियों को मान्यता प्रदान करते हुए वर्ष 2024 के लिए जीवन पर्यंत अर्जुन पुरस्कार प्रदान किया जाता है.
विद्यापीठ खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदकं मिळवणाऱ्या चंदीगड विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद करंडक राष्ट्रपतींनी प्रदान केला. महाराष्ट्रातले ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना देखील आज राष्ट्रपतींच्या हस्ते साहसी क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. खो खो विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारतीय पुरुष आणि महिला संघांचे सामने होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता भारतीय महिला संघाचा सामना बांगलादेशच्या संघाशी होईल, तर रात्री 8:15 वाजता भारतीय पुरुष खो खो संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत धाराशिव तालुक्यात वडगाव सिद्धेश्वर जिल्हा परिषद प्रशालेच्या संघानं सुवर्णपदक पटकावलं आहे. कोल्हापूर इथं झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत अंतिम सामन्यात अमरावती संघाला पराभूत करून वडगाव जिल्हा परिषद प्रशालेच्या संघानं सुवर्णपदक मिळवलं. परभणी इथं महिला आणि बालविकास विभागाचा चाचा नेहरू बालमहोत्सव आजपासून सुरू झाला. या 3 दिवसीय महोत्सवात मैदानी स्पर्धा, इनडोअर स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी म्हटलं आहे. 3रं अखिल भारतीय मराठा महासंमेलन उद्या 18 आणि परवा 19 तारखेला रत्नागिरीत होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नारायण राणे यांना या संमेलनात दि ग्रेट मराठा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. इतिहासकार डॉ जयसिंगराव पवार यांना अखिल मराठा समाजरत्न पुरस्कार या संमेलनात दिला जाणार असून आणखीही अनेक नामवंत व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरवलं जाणार आहे. नागरिकांना शासनाच्या विविध सेवा योजनांचा लाभ विहित कालावधीत मिळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगानं नागरिकांना वेळेवर सेवा उपलब्ध करून देण्याची सूचना छत्रपती संभाजीनगरचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉ किरण जाधव यांनी केली आहे. परभणी इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत आज ते बोलत होते. लातूर तहसील कार्यालयात येत्या सोमवारी 20 जानेवारी रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे. लातूर तालुक्यातील इच्छुकांनी विहित नमुन्यात 2 प्रतीतील अर्ज तहसील कार्यालयात सादर करावेत असं आवाहन लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केलं आहे. नांदेड इथं उद्या 18 जानेवारी रोजी नियोजित सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. मराठा आंदोलक श्याम पाटील वडजे यांनी आज नांदेड इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपले नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असून पर्यटन उद्योग आणि शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण एक कालबद्ध कृती कार्यक्रम आखला असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वाहन उद्योगात हरित तंत्रज्ञान संशोधनावर केंद्र सरकारचा अधिक भर, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नाशिक इथल्या आगामी कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचं दर्शन घडवणारा महाकुंभ उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारचं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार।